आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांची संवाद। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान। बंगळुरू इथं एअरो इंडिया 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास 14 कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित असल्याचा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा राज्यसभेत दावा। आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आतापर्यंत 29 सुवर्णपदकांसह 120 पदकांची कमाई। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले। पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद ते भूषवतील। व्यापक जनहिताच्या दृष्टीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून जगातल्या विविध राष्ट्रांचे नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख यात सहभागी होणार आहेत। याखेरीज फ्रान्स आणि भारताचे धोरणात्मक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं मॅक्रॉन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी प्रयाणापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। मार्सेली इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटनही ते करणार असून तिथल्या आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुभट्टीलाही ते भेट देतील। फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री अमेरिकेला जाणार आहेत। अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतरच्या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला। ते म्हणाले की विद्यार्थ्यांची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण, स्पर्धा आणि इतरांची तुलना यापेक्षा जास्त महत्व दिलं पाहिजे असं त्यांनी शिक्षक आणि पालकांना सांगितलं। परीक्षेप्रमाणे जीवनशैलीविषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली। पर्यावरण, कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांचा त्यात समावेश होता।
ज्यादातर दुनिया में जो डेव्हलपमेंट हुआ उसमें एक भोगवादी संस्कृती पनपी, ये सब मेरा है, मेरे खुश के लिए मुझे उपयोग करना है। मुझे अगर अच्छा फर्नीचर चाहिए तो मैं 200 साल पुराना झाड़ काट दूंगा। कोयला कितना ही जलाना पड़े मैं 24 घंटे बिजली जलाऊंगा। उन्होंने प्रकृति का सबसे ज्यादा विनाश किया। प्रकृति के शोषण वाला हमारा कल्चर नहीं। मेरा एक मिशन लाइफ है, LIFE, लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट। तो मैं कहता हूँ हमारी लाइफस्टाइल ऐसी हो जो प्रकृति की रक्षा करे, प्रकृति का पोषण करे।
परीक्षेच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं या कार्यक्रमात प्रधानमंत्री विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। कार्यक्रमाची ही 8वी आवृत्ती असून ती 7 भागात नवीन स्वरूपात सादर होणार आहे। आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा कार्यक्रम आज नवी दिल्लीच्या सुंदर नर्सरीत झाडा फुलांच्या सोबतीनं झाला। सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगुळ देऊन गोड बोलाचा संदेश दिला। देशभरातून आलेले 36 विद्यार्थी यात थेट सहभागी झाले। याखेरीज दूरस्थ पद्धतीनं सहभाग घेणारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची संख्या 5 कोटीपर्यंत गेली असून ही एक चळवळ बनली आहे। परीक्षेच्या ताणावर मात करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा फायदा झाल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे। रुजुता या विद्यार्थिनीनं सांगितलं,
कार्यक्रम सुनने के बाद बहुत अच्छा रिलीफ लगता है कि जो स्ट्रेस है वो चला जाता है, क्योंकि जैसे वो एक्सप्लेन करते हैं हर एक चीज पॉइंट टू पॉइंट जैसे होना चाहिए, बहुत अच्छे से एक्सप्लेन करते हैं, तो उससे जो भी स्ट्रेस है वो रिलीज हो जाता है।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम पाहिला। राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं। नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथंही भेट दिली। डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाकुंभाची माहितीही त्यांनी जाणून घेतली। उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही यावेळी उपस्थित होते। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 43 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभ मेळा येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल तरच शांतता प्रस्थापित करणं शक्य आहे, त्यानंतरच आपण एका चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बंगळुरू इथं एअरो इंडिया 2025 उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. एअरो इंडिया हे भारताच्या संरक्षण सामुग्रीचं प्रदर्शन असून ते आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रदर्शन मानलं जातं. भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं समर्थन केलं आहे, मात्र केवळ एका देशात हे शक्य नसून संपूर्ण जगासाठीच हे महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात इतर देश सहभागी झाले यावरून ते आपल्या एक विश्व एक कुटुंब एक भविष्य या दृष्टिकोनाशी सहमत आहेत असं दिसतं, असं ते म्हणाले. जागतिक स्तरावरच्या समस्यांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारतानं चालू आर्थिक वर्षात आयफोनच्या निर्यातीत 1,00,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याचं श्रेय सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला त्यांनी दिलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात 2,25,00,000 कोटी रुपयांवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेत आणि राज्य विधिमंडळांमध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे. 15व्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते. कामकाजात जाणून बुजून आणला जाणारा व्यत्यय संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध संसदीय समित्यांच्या कामकाजाबद्दल तसंच संसदीय भाषेत आपला मुद्दा मांडण्याबाबत त्यांनी सदस्यांना माहिती दिली. जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास 14 कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज केली. राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातल्या नागरिकांना 75% आणि नागरी भागातल्या नागरिकांना लाभ देणं हे अन्न सुरक्षा कायद्याचं उद्दिष्ट आहे, हा विशेषाधिकार नसून नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असंही त्या म्हणाल्या. या कायद्यामुळे देशातल्या लाखो नागरिकांचं उपासमारीपासून संरक्षण झालं, असंही गांधी यांनी सांगितलं. क्षमता विकास करणं आणि शालेय स्तरावरच कौशल्य विकासाची परिसंस्था निर्माण करणं हे कौशल्य विकासाच्या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे, असं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. अनेक राज्यांनी कौशल्य विकास संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, मात्र केंद्र पातळीवर अशी संस्था स्थापन करायचा कोणताही विचार नाही, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे आदिवासी समुदाय आणि इतर समुदायांना त्यांची कौशल्य विकसित करण्यासाठी मदत केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. उत्तराखंड इथं सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत 120 पदकांची कमाई केली आहे. यात 29 सुवर्ण 43 रौप्य आणि 48 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे. 42 सुवर्ण पदकांसह सेनादलाचा संघ पहिल्या तर 31 सुवर्ण पदकं पटकावून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर टिकून आहे. 23 सुवर्ण पदकांसह हरियाणा चौथ्या तर 20 सुवर्ण पदकं जिंकून मध्य प्रदेश 5व्या स्थानावर आहे. 15 सुवर्ण पदकांसह यजमान उत्तराखंडचा संघ 7व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान. बंगळुरू इथं एअरो इंडिया 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास 14 कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित असल्याचा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा राज्यसभेत दावा. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आतापर्यंत 29 सुवर्ण पदकांसह 120 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी 3 वाजता. नमस्कार.